पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 2. तरी इस्रायल लोकातही खोटे संदेष्ट होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक उत्पन्न होतील. ते नाशकारक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यास विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील. त्यांच्या कामातूरपणाच्या आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करीतील. त्यांच्यामुळे सत्यमार्गाची निंदा होईल. ते लोभाविष्ट होऊन कृत्रिम भाषणाने तुम्हावर पैसे मिळवितील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही आणि त्यांचा नाश डुकल्या खात नाही. ज्या देवदूतांनी पाप केले त्यास देवाने सोडिले नाही, तर त्यास नरकात टाकिले आणि न्यायनिवाडाकरिता राखून अंधकारमय खळग्यात ठेविले. त्याने प्राचीन जगालाही सोडिले नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणिला आणि धार्मिकतेचा उपदेशक नोहा याचे 7 जणांसह रक्षण केले. पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यास विध्वंसाची शिक्षा केली आणि अधार्मिक लोकांच्या कामातूर वर्तनाने त्रासलेला धार्मिक लोट याची सुटका केली. तो धार्मिक मनुष्य त्यांच्यामध्ये राहत होता, तेव्हा त्यांची अधार्मिक कृत्ये पाहून व त्याविषयी ऐकून त्याचा धर्मशील जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता. भक्तिमान लोकांस परीक्षेतून सोडविणे व अधार्मिक लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे प्रभूला कळते. विशेषत अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे यास राखून ठेवणे हे प्रभूला कळते. ते उद्धट स्वच्छंदी थोरांची निंदा करण्यास न भिणारे असे आहेत. बळाने व पराक्रमाने अधिक असे देवदूतही प्रभूसमोर त्यास निंदून दोषी ठरवित नाही. ते निर्बुद्ध प्राणी स्वतःस कळत नाही अशांविषयी निंदा करीत असतात. पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या पशूंसारखे ते आहेत. त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेने नाश होईल. अधर्माचरणाचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो. एका दिवसाची चैनबाजी हे ते सुख मानितात. ते डाग व कलंक आहेत. तुम्हा बरोबर मेजवान्या खाताना कपटाच्या मौजा मारितात. त्यांचे डोळे वेश्यावृत्तीने भरलेले आणि पाप करण्याविषयी ते हावरे आहेत. ते अस्थिर मनांच्या लोकांना मोह घालितात. त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे. ते शापाची मुले आहेत. ते सरळ मार्ग सोडून बहकले. बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाला ते अनुसरले. त्याला अधर्माचे वेतन प्रिय होते. त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वागदंड झाला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेश त्याचा वेडेपणा थांबविला. ते जलशून्य झरे वादळाने उडविलेले धुके असे आहेत. त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी राखलेली आहे. भ्रमात असणाऱ्या लोकातून ते बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यास व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यास कामातूरपणाचे मोह घालितात. ते त्यास स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत. कारण ज्याने एखाद्याला जिंकून घेतलेले असते त्याचा तो दासही बनलेला असतो. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या मळातून सुटल्यावर ते पुन्हा जर त्यात गुंतून त्याच्या अधीन झाले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. कारण धार्मिकतेचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेपासून परावृत्त होणे यापेक्षा तो न समजणे हे त्यास बरे होते. अशी जी खरी म्हण आहे तिच्याप्रमाणे त्यांची गोष्ट झाली आहे.
आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे
व
गाळांतक लोळण्यास अंग धुतल्यानंतर परतलेली डुकरीन